नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशाच्या राजधानी दिल्लीमधील रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याच्या संबंधित 12,200 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. या उद्घाटनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गाझियाबाद जिल्ह्यातल्या साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वे स्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवासही करणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आज येत आहेत. या दौऱ्यात ते समपदस्थ अजित डोभाल आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत दोन्ही देशातील अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रासंबंधावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय चीनच्या हिंद आणि प्रशांत महासागरातील प्रकल्पाविषयी चर्चा होणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं 3-1 अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या 5व्या सामन्यात आजच्या 3रऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं 162 धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आज 3रऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ 157 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका तब्बल 10 वर्षानं जिंकली आहे. तसंच या मालिका विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा विभाजन, वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती असे अनेक प्रश्न सोडू असं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. ते अहिल्यानगर इथं सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. सज्जनांनी सक्रिय होणं हेच राष्ट्रनिर्माणासाठीचं प्रेरक असतं हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल मुंबई इथं शेठ गोकुळदास तेजपाल नाट्यगृहात झालेल्या चाणक्य नाटकाच्या 1710 प्रयोगाला फडणवीस यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत होते. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. 58 बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या पिंपळदरी इथले महादू कोंडीबा रिटे यांच्या बैलजोडीनं निर्धारित अंतर अवघ्या 4.5 सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला. शिक्षण घेऊन रोजीरोटीसाठी जॉब शोधण्याची संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडणारी पिढी घडवणं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन शिक्षण आणि संगणक क्षेत्राच्या अभ्यासक डॉ रेवती नाम जोशी यांनी केलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होत्या. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलनात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाअंतर्गत काल विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, संचालक ज्ञानस्त्रोत केंद्राचे डॉ नंदकिशोर मोतेवार यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागातील शिक्षक, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असे 500 पेक्षा अधिक जण ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले. भारतीय टेनिसपटू सुमित नागपालनं न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या ASB क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं आज सकाळी अंतिम पात्रता फेरीत फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. नागपालनं काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लिन्सारोचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या युकी भांबरे आणि अल्बानी ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडच्या सँडर एरेंडस आणि ब्रिटनच्या ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते काल धुळे इथं 11 नवीन रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरावरून या 11 नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.